का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे.
गोंधळ मांडलेला
हा समय तो समय एक झाला. ड्युटी दीपमाळ पाजळी
पाजळी
भक्ताच्या दारात अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे.
गोंधळ मांडलेला
इथं जमलेल्या सर्व भक्तांनी
भक्तांनी
अंबाबाईची जन्मकथा कशी आहे
कशी आहे
ती सांगा म्हणून सांगितलेला आहे.
सांगितलेला आहे
ते आपल्याला सांगायचं आहे.
सांगूया.
ऐ राजा
धोव धोव
सदानंदीचा
धोव धोव
बोल भवानी माता की
जय.
मांडवादारी लग्न घरी हळदी कुंकू सांडला हळदी कुंकू सांडला माझ्या आईचा अंबाबाईचा संपूर्ण गोंधळ मांडला. गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा?
अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे.
मांडलेला आहे
आणि या ठिकाणी अंबाबाईची कथा सांगायची आहे.
सांगायची आहे.
तर आता अंबाबाईच्या कथेला सुरुवात करायची आहे.
करायची आहे.
पद्माक्ष नगरीचा राजा
राजा
त्याचं नाव पद्माक्ष होत.
बरोबर.
आणि राणीचं नाव पद्मावंती.
पद्मावंती.
दोघा नवरा बायकोचा एक विचार होता.
एक विचार होता.
आणि त्यांचं काय झालं
काय झालं
हे आपल्याला सांगायचं आहे.
सांगून द्या.
पद्मावती नगरीचा राजा पद्माक्ष पुण्यवान पद्माक्ष पुण्यवान गोर गरीबाला गाई वाटी तो करून या धनदान. का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
पद्मावती नावाची नगरी होती.
नगरी होती.
राजाचं नाव पद्माक्ष आणि पद्मावती राणी
राणी
अति पुण्यवान होती.
पुण्यवान होती.
गोर गरीबाला गोदान धनदान गायीदान भूमिदान असं दान देत होती.
दान देत होती.
पण पोटी मुलबाळ नसल्यामुळं जीव काळजीत होता.
काळजीत होता.
आणि पुढे काय झालं
काय झालं
सांगूया.
सांगून द्या.
पट्ट राणी पद्मिनी लावण्य खाणी रूपाला नाही तिचा जोड रूपाला नाही तिचा जोड महापती व्रता नार बोलणं अमृताहून गोड. का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
पट्ट राणी पद्मिनी महापतिव्रता होती.
पतिव्रता होती.
बोलण्यात गोड होती.
गोड होती.
अमृतापेक्षा गोड बोलणं असायचं.
बर.
आपल्या पतीची सेवा करायची
करायची
मर्जी संपादन करायची
करायची.
तिचा नेम कसा होता
कसा होता?
सकाळीच्या बाई पारी पती जन्माला जावा
जन्माला जावा
नित्य घडो पतीची सेवा आणि आयव मरण मला यावा
मला यावा.
आताच कसं
कसं
पती माझा गावाला जावा
जावा
आणि घरी मी शेवळ्याचा भात खावा
भात खावा.
मग गुरुजी काय म्हणतात
काय म्हणतात?
नवऱ्यानं दारू प्यावा आणि भरपूर येऊन मारावा
मारावा.
अशा नियमाचा काय उपयोग आहे
काय उपयोग?
म्हणून कथेचा भाग सांगायचा कसा
कसा.
मिळतो मेवा पतीची सेवा करती मन लावून करती मन लावून पतीच मनोगत ओळखी ती डोळ्याचा भाव पाहून. का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
पद्मावती राणी कशी होती?
कशी होती?
आपल्या पतीची सेवा करायची
करायची
जीव लावायची आपल्या नवऱ्याची काळजी घ्यायची
काळजी घ्यायची
शुद्ध भाव मनात ठेवून एक वचनानं व प्रेमानं वागायची
वागायची
अशी तिची वृत्ती होती
वृत्ती होती.
आणि ती सहज आपल्या नवऱ्याच्या मनात असणारा राग किंवा लोभ ओळखून घ्यायची
ओळखून घ्यायची.
तो प्रकार कसा
कसा
सांगूया.
सांगा बर.
नवऱ्याचा बाई राग डाव्या डोळ्याची तराटणी डाव्या डोळ्याची तराटणी अंतरेची शहाणी गाली हसून देते ग पाणी. का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
नवऱ्याचा राग डाव्या डोळ्याची तराटणी
तराटणी
अंतरीची शाणी हसून देते पाणी
हसून देते पाणी.
नवरा बाहेरून आला की पहिल्या माऊल्या हसून तांब्या भरून द्यायच्या सूळ भरा हातपाय धुवा आणि तुम्हाला चहा टाकते आताची काय म्हणते अहो तुम्ही भी पाणी प्या आणि मला भी द्या
कारण का
पोरग रडतय
चांगली गोष्ट
आताच्या अवलादी म्हणून कर्तव्य सांगायचा कसा
कसा
सांगूया राधा कृष्ण वाणी जोडा पायात शिंदी शाही तोडा पायात शिंदी शाही तोडा राह्याला हिऱ्याचा वाडा बाळ नाही जीव थोडा थोडा का हो गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
या दोघांचा राधा कृष्णासारखा जोडा होता
जोडा होता
पायात शिंदीशाही तोडा होता
होता
आणि राह्याला हिऱ्या रत्नाचा वाडा होता
होता
बसायला पंचकल्याणी घोडा होता
घोडा होता
पण दुःख मात्र मनात होत
बर
कशासाठी बर
कशाच
मुलबाळ नव्हतं
नव्हतं
आणि तिला आई व्हायचं होतं
आई व्हायचं होतं
पण ती काय आपल्या हातात नसतं
नसतं
ती देवाचं देणं आहे
देणं आहे
म्हणून पुढे काय होतंय
सांगूया
नवस सायस राजवैद्य झाले नाही कुणाचा गुण आला नाही कुणाचा गुण आला कोटी नाही पुत्र फळ वाईट वाटे राणीला का हो गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
मूल पाहिजे म्हटल्याच्या नंतर
हा
राजाने
नवस केले
सायास केले राजवैद्य झाले
हा
सगळ्या गोष्टीचा पाठ पुरावा केला
बरोबर
पण मुलबाळ झालेच नाही
झालेच नाही
आणि मग मात्र
हा
त्या पद्मिनी राणीला
राणीला
आणि पद्माक्ष राजाला वाईट वाटू लागलं
वाईट वाटू लागलं
आणि मग त्यांनी काय केलं
काय केलं
सांगूया
सांगून द्या
गोदान केले भूमिदान केले दान सोन्याचे केले दान सोन्याचे हिरे माणिक मोती देई मुख पाहण्या बाळाचे का हो गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
राजाला मनात उदासी भरलेली आहे
उदासी भरलेली आहे
काय तरी आपल्याला प्राप्त झालं पाहिजे कुठतरी गेलं पाहिजे बारा धोंडे उलटले पाहिजे असे राजाला वाटू लागलं
वाटू लागलं
त्यांनी गायी दान केल्या
केल्या
भूमिदान केले
दान केलं
सोनं नाणं दान केलं
केलं
सगळं पुण्य केलं परंतु बाळाचं मुख बघायला मिळालं नाही
नाही भेटलं
पुढे काय होतंय आपण ऐकूया
ऐकूया
महिने वर्ष लोटले नाही पाळ ना हललला नाही पाळ ना हललला पंचपक्वान खायला असता राणी लागली वाळायला का हो गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
दिवस लोटले महिने लोटले वर्ष लोटली
वर्ष लोटली
वाट बघून बघून नवरा बायको थक्क झाले
थक्क झाले
पण त्यांचा पाळणा काय हल्ला नाही
हल्ला नाही
पंचपक्वान खायला असताना राणी वाळायला लागली
वाळायला लागली
पुत्र सुख नसल्यामुळे तिची वाईट अवस्था झालेली आहे
झालेली आहे
पुढे काय होतंय आपण सांगूया
ऐकूया
राज्य वैभव नको मला हो पाहिजे तर माझा जीव घ्या पाहिजे तर माझा जीव घ्या यज्ञ करा तप करा होण्याचं भाग्य मजला द्या का हो गोंधळी बुवा
काय म्हणता गोंधळी बुवा
राज्य वैभव नको
नको
राणी म्हणाली पाहिजे तर माझा जीव घ्या
बर
यज्ञ करा तप करा काय तुम्हाला करायचं ते वाटेल तेवढं पुण्य करा पण आई होण्याचं भाग्य माझ्या पदरी द्या हो
द्या हो
ती रडू लागलेली आहे
रडू लागलेली आहे
पुढे काय होतंय
काय होतंय
आपण सांगूया
सांगून द्या
राणी नाराज राजा नाराज दरबारी हो पोचला दरबारी हो पोचला हात जोडी तो प्रजेला हो वारस नाही गादीला
राम हो राघव बाजा
बुवा।
काय म्हणता गुंधळी बुवा?
राजा राणी नाराज आहे।
नाराज आहे?
आणि दरबार भरला।
भरला?
त्या दरबारामध्ये राजा पोहोचला।
पोहोचला?
सर्व प्रजेला हात जोडले।
हात जोडले
आणि सांगितलं, माफ करा प्रजाजना हो, मला आज पर्यंत तुमचं स्वतःच्या मुलाप्रमाणे गाई जशी वासराची काळजी घेते तशी प्रजेची मी काळजी घेतली, पण मी तुमच्या गादीला वारस नाही देऊ शकलो, त्याच्यामुळे मला फार वाईट वाटत आहे।
वाईट वाटत आहे?
म्हणून राजा त्या जनतेशी संवाद साधत आहे।
साधत आहे?
तो कसा?
कसा
सांगूया?
सांगून द्या।
धनमान संपदा काय करावी हो असून, करावी हो असून, राजवाडा सिंहासन वाटू लागलं सुन सुन। का हो गुंधळी बुवा?
काय म्हणता गुंधळी बुवा?
धन आहे।
धन आहे?
मान आहे।
आहे?
संपदा आहे।
बरोबर।
हिरे माणिक मोती कुठल्या गोष्टीचं कमी नाही।
हा।
वर्चस्व आहे, नाव आहे।
हा।
परंतु याचा उपयोग काय?
काय?
राजवाडा सिंहासन सुन सुन वाटू लागलेला आहे।
वाटू लागलेला आहे
म्हणून तो राजा म्हणत आहे
काय?
मला असं वाटतं की हे राज्य तुम्ही अष्टप्रधानांनी सांभाळावं।
सांभाळावं?
आणि मी तपस्येला जावं असं माझ्या मनात येऊ लागलेलं आहे। तेव्हा त्या राजाला बघून, त्याची अवस्था बघून सर्व मंडळी रडू लागली।
रडू लागली?
आणि तो प्रकार कसा?
कसा
सांगूया?
सांगून द्या।
अष्टप्रधान करवी दिल राज्य कारभार चालवायला, राज्य कारभार चालवायला, राजा राणी वनी चालली प्रजाली घालवायला। गुंधळी बुवा?
काय म्हणता गुंधळी बुवा?
अष्टप्रधानाला राज्य चालवायला दिलं।
चालवायला दिलं?
आणि राजा राणी तपस्या करायला निघून चाललेले आहेत।
चाललेले आहेत?
संपूर्ण राजवाडा व संपूर्ण गाव नगरी घालवायला आलेली आहे।
आलेली आहे?
आणि राजाला राणीला सांगत आहेत, जीवाची काळजी घ्या, नाहीतर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येतो।
येतो?
राजा असावा तर असा।
बरोबर आहे।
आताचे राजे कसे आहेत?
कसे आहेत?
आताचे राजे लोकांना त्रास देण्यात स्वतःला धन्य मानतात।
धन्य मानतात?
म्हणून असं नसायला पाहिजे।
नसायला पाहिजे?
म्हणून सांगायचा तो प्रकार कसा?
कसा?
हिमालयामध्ये अंबिका डोंगर झाडी घनदाट, डोंगर झाडी घनदाट, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नदी भरली काटोकाट। का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
हिमालय पर्वतावर अंबिका नावाचा डोंगर घनदाट होता।
घनदाट होता?
त्या ठिकाणी सर्व अनुकूलता होती।
होती?
आम्रवृक्षाची झाड होती।
होती?
फळ फुल होती।
होती?
सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा अशा नद्या काटोकाट भरल्या होत्या। आणि त्या ठिकाणी सुखाला काय कमी नव्हतं।
काय कमी नव्हतं?
त्या ठिकाणी जागा निवडली आणि या नवरा बायकोनी त्या ठिकाणी आश्रम सुरू केला।
सुरू केला?
आणि त्या ठिकाणी राहू लागले।
निराहू लागले?
तपस्येला सुरुवात झाली।
सुरुवात झाली?
तो प्रकार कसा
ऐकूया।
24 वर्ष तप केले नाही अन्न शेविले, नाही अन्न शेविले, जीव जगवाया फळ खाऊन भक्ती तराहून दाभिले। का हो गुंधळी बुवा?
काय म्हणता गुंधळी बुवा?
त्या ठिकाणावर राहून,
राहून
24 वर्ष तपस्या पूर्ण केली।
पूर्ण केली?
भरपूर पुण्य जमा केलं।
जमा केलं?
निस्ती फळ खाऊन ते दोघ नवरा बायको राहू लागले।
राहू लागले?
24 वर्ष अन्न सेवन केलं नाही।
हा।
पाणी सेवन केलं नाही।
केलं नाही?
फक्त फळ खाऊन राहू लागले।
राहू लागले?
त्यावेळेला वाघ हसवल त्यांना भेटायला येत होती।
येत होती?
पुढील प्रकार तो कसा सांगायचा?
सांगून द्या।
वाघ हसवले वनचरे येती जाती भेटीला, येती जाती भेटीला, नेमान तपचरण केले पुण्य बांधिले गाठीला। का हो गुंधळी?
काय म्हणता गुंधळी बुवा?
त्या ठिकाणी वाघ हसवले,
हा
असे प्राणी होते,
होते
वनचरे होती,
होती
हरण होती,
होती
बरीचशी चित्राभट त्या ठिकाणी होती,
होती
ती अधून मधून त्यांच्या भेटीला यायची,
बर
पण त्यांना काही विजा करत नव्हती,
नव्हती
भरपूर पुण्य करून
हा
पुण्य गातीला बांधलेला आहे,
बांधलेला आहे
तरी सुद्धा जगदंबा प्रसन्न होत नाही,
होत नाही
आता काय करावं,
काय करावं
म्हणून त्यांनी काय केलेलं आहे सांगूया,
सांगून द्या।
अपार कष्ट गोळा करून अग्नि दोघांनी पेटविला, अग्नि दोघांनी पेटविला, गंगा नदीत स्नान करून उडी घेती अग्नीला,
काय म्हणता गुंधळी बुवा?
अपार काष्ट गोळा केली,
गोळा केली
म्हणजे लाकडं गोळा केली वाळलेली,
बरोबर
ती पेटवली,
पेटवली
अग्नि प्रज्वलित केला,
बर
गंगा नदीत स्नान करून आले,
आले
आणि त्यांना वाटू लागलं आता ह्यात उडी घ्यावी आणि जीवन संपवावं,
संपवावं
असं निपुत्रिकपणाचं जीवन नको आहे,
बरोबर आहे
असं त्यांना वाटलं, अग्नीच्या कडेला आले,
बर
दोघांनी धावा केला,
धावा केला
आई जगदंबेचं नामस्मरण केलं,
केलं
आणि अग्नीत उडी घेत असताना पुढे काय होतंय,
काय होतंय
सांगूया,
सांगून द्या।
जगदंबा अष्टभुजा अग्नीतून प्रगट झाली, अग्नीतून प्रगट झाली, राजा राणीच्या धरून हाताला पोटाशी धरू लागली,
काय म्हणता गुंधळी बुवा?
आई जगदंबा अष्टभुजा अग्नीतून प्रगट झाली,
झाली
राजा राणीला भेट दिली, त्यांच्या हाताला धरलं,
धरलं
आणि पोटाशी धरू लागली,
हा
आणि विचारू लागली,
विचारू लागली
अग्निकाष्ट घेण्याचा हो सांगावा वर्तमान, सांगावा वर्तमान, जगदंबेला वचन मागती बेल भंडारा धरून,
काय म्हणता गुंधळी बुवा?
अग्निकाष्ट घेण्याचं वर्तमान काय असावं,
काय असावं
मला सांगून द्या,
सांगून द्या
असं म्हणताच दोघ जण बोलू लागले,
बोलू लागले
आई साहेब धन दौलत तुमच्या आशीर्वादे भरपूर आहे,
भरपूर आहे
कुठल्या गोष्टीचं कमी नाही,
कमी नाही
लष्कर सेवक नौकर चाकर सगळ्या गोष्टी आहेत,
सगळ्या गोष्टी आहेत
आणि एक मुलबाळ नसल्यामुळं वाईट वाटत आहे,
वाईट वाटत आहे
आणि त्याच्यामुळे आम्ही जीवाचा त्याग करीत होतो,
करीत होतो
जगदंबा तुमच्या कृपेनं सगळ्या गोष्टी घडून येतात,
घडून येतात
सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतात,
बर
मग आम्हीच वंचित का,
का बर
म्हणून ते दोघं विचारित आहेत,
विचारित आहेत
पुढे काय होतंय सांगूया,
सांगून द्या।
मुका बोलतो पांगळा चालतो आंधळ्याला देती ढोळ, आंधळ्याला देती ढोळ, राज वैभव नको जगदंबा पोटी द्याव पुत्र फळ,
गुंधळी बुवा?
पद्माक्ष राजा आणि पद्मावती राणी बोलत आहे,
बोलत आहे
आई साहेब तुमची जर कृपा झाली तर मुका सुद्धा बोलतो,
बोलतो
पांगळा चालतो,
चालतो
आंधळ्याला सुद्धा डोळे येतात,
डोळे येतात
निर्धनाला तू धनवान करतेस,
बर
आणि गर्विष्ठाच्या धनाची माती करतेस,
माती करतेस
एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्यापाशी असताना आम्हाला का वंचित ठेवलं,
का ठेवलं
एखाद पुत्र फळ आमच्या पोटी द्यावं,
द्यावं
असा राजा म्हणित आहे,
राजा म्हणित आहे।
राणीनं गुडघे टेकून नमस्कार केला,
नमस्कार केला,
दोघे बी जगदंबेच्या पायावर लोटंगण घेऊ लागले, पुढे काय होतंय,
काय होतंय
सांगूया,
सांगा बर।
आधी माया बोलू लागली मला टाकलं पोड्यात, मला टाकलं पोड्यात, पुढची कन्या होऊन येईन तुमच्या राजवाड्यात,
काय म्हणता गुंधळी बुवा?
आधी माया बोलायला लागली,
बोलायला लागली
आता तुम्ही मात्र मला कोड्यात टाकलं,
कोड्यात टाकलं
वचनात गुंतवलं,
गुंतवलं
तुमच्या नशिबात मूलबाळ नव्हतं,
नव्हतं
पण मी स्वतःच तुमची कन्या बनवून तुमच्या पुण्य फळामुळे
बरोबर
तुमच्या राजवाड्यात येते,
येते
असं म्हणल्याच्या नंतर राजाला अपार आनंद झाला,
आनंद झाला,
प्रचंड आनंद झाला. आणि राजा राणी नगरीला आली,
आली
आणि पुन्हा आनंदाच्या भरात सगळ्याला दान करायला सुरुवात केली.
सुरुवात केली
तो प्रकार कसा
कसा
सांगूया?
सांगून द्या.
पुन्हा खजिना खुला केला, वस्त्र अलंकार वाटीला, वस्त्र अलंकार वाटीला. राजा गेला रंग महाली पद्मिनीच्या भेटीला.
खजिना खुला केलेला आहे,
खुला केलेला आहे.
वस्त्र अलंकार वाटले,
वाटले.
गोदान केलं, भूमिदान केलं, सुवर्णदान केलं,
सुवर्णदान केलं.
आणि राजा राणीच्या रंग महाली
बर
पद्मिनीच्या भेटीला गेलेला आहे,
गेलेला आहे.
भेटीला गेल्याच्या नंतर
बर बर
राणीनं आदरातिथ्य केलं,
केलं.
सोन्याच्या ताटामध्ये राजाचे पाय धुतले,
धुतले.
पदराणी पाय पुसले,
पुसले.
आणि राजाला फळं खायला दिली, विश्राम करायला सांगितला.
बर बर
आणि मग काय केलं?
काय केलं
सांगूया?
सांगून द्या.
सोन्याच्या गला सात वर्ण दिला साखर खडा, वर्ण दिला साखर खडा. प्रेमळ निर्मळ पदमाक्षा देवो लागली पान विडा.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
सोन्याच्या गला सात दूध घेतलेलं आहे,
घेतलेलं आहे.
आणि त्यात खडी साखरेचा खडा टाकला,
टाकला.
त्याचं मिश्रण केलं,
मिश्रण केलं.
आणि निर्मळ ओ प्रेमळ मनानं
बर
राणी राजाकडे गेली,
गेली.
राजाला प्यायला दिलं,
दिलं.
आणि सत्वगुणी विडा पानाचा बनवला,
बनवला.
आणि तो राजाला विडा खायला दिला,
दिला.
आणि दोघे एका जागेवरती गोड गोड असं बोलत बसले,
बोलत बसले.
पुढे काय होतंय?
काय होतंय
सांगूया?
सांगून द्या.
जीवाशिवाची झाली भेट, दोघे निद्रा दिन झाली, दोघे निद्रा दिन झाली. बरबाराच्या येळला जगदंबा सपनी आली.
म्हणता गोंधळी बुवा?
शिवा शिवाची भेट झाली,
भेट झाली.
दोघ निद्रादीन झाली,
निद्रादीन झाली.
बाराच्या वेळेला जगदंबा स्वप्नात आली,
स्वप्नात आली.
आणि स्वप्नात आल्याच्या नंतर काय म्हणाली?
काय म्हणाली
सांगूया?
सांगून द्या.
आज पुनवेच्या होदिनी आले तुमच्या पोटाला, आले तुमच्या पोटाला. भाग्यवान तुम्ही माय बाप जोड नाही पुण्याला.
तेव्हा जगदंबा त्या दोघाला बोलू लागलेली आहे,
बोलू लागलेली आहे.
आज पुनवेच्या दिवशी,
दिवशी
मी तुमच्या पोटाला येते,
येते.
तुम्ही माझे भाग्यवान माय बाप आहात
बर.
तुमच्या पुण्याला जोड नाही,
बरोबर आहे.
आणि माझा सांभाळ करा,
करा.
अशी स्वप्नात येऊन बोलत आहे,
बोलत आहे.
त्यावेळेला पुढे काय झालं?
काय झालं
सांगूया?
सांगून द्या.
स्वप्निशयनी पद्मिनीला दिवस गेले राणीला, दिवस गेले राणीला. कन्या रत्न आल जन्माला खेळू लागलं गादीला.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
शयनगृहामध्ये स्वप्नामध्ये जगदंबा,
जगदंबा
आलेली आहे,
आलेली आहे.
सगळा प्रकार त्या राणीला कळून आलेला आहे,
कळून आलेला आहे.
हिला स्वप्नातच दिवस गेले,
गेले.
आणि सुंदर अशी मुलगी जन्माला आली,
आली.
कन्यारत्न गादीवर खेळू लागलेला आहे,
खेळू लागलेला आहे.
असा तिला भास होऊ लागला,
बरोबर.
पुढे काय होतंय आपण ऐकूया.
सांगून द्या.
स्वप्नामधून जागी झाली, उठवू लागली राजाला, उठवू लागली राजाला. नजर गेली हो बाजूला, चंद्र शेजारी पाहिला.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
स्वप्नामधून राणी जागी झाली,
जागी झाली.
पद्मावती जागी झाली आणि राजाला उठवू लागली,
उठवू लागली.
आपल्या स्वप्नातला मजकूर सांगू लागली,
सांगू लागली.
अहो अहो ऐका ना, मला स्वप्नामध्ये दिवस गेले सुंदर अशी मुलगी जन्माला आली अशी सांगत असताना शेजारी नजर गेली तर तिथं चंद्रकलेप्रमाणे मुलगी गादीवरती खेळायला लागलेली आहे।
हा
मोठा चमत्कार बघून दोघाला आनंद झाला। पुढे काय होतंय
सांगून द्या।
राणी वशात धांदल बुडली, मुलगी झाली राजाला। हत्तीवरून जिलबी वाटली साऱ्या पद्मावती नगरीला।
काय म्हणता गोंधळी बुवा?
राणी वंशात धांदल उडाली,
राजाला मुलगी झाली।
सगळीकडे बोबाट झालेला आहे। हत्तीवरून जिलबी वाटली,
साखर वाटली।
गावात आनंद झालेला आहे। आणि त्यावेळेला सगळ्या गावातल्या महिला
बरोबर
राजवाड्यातल्या महिला पाळणा म्हणायला व नाव ठेवायला जमलेल्या आहेत। तो प्रकार कसा
सांगून द्या।
सोन्याचा पाळणा रेशमाची दोरी जमली सारी बारशाला। अंबिका डोंगरी तप केले म्हणून अंबिका नाव बाळाला।
सोन्याचा पाळणा बांधलेला आहे। रेशमाची दोरी पाळण्याला लावली आणि महिला पाळणा गाऊ लागल्या। काय नाव ठेवायचं या मुलीचं असं राजाला विचारलं। त्यावेळेला राणीनं नाव सांगितलं। अंबिका डोंगरावर तप केलं आहे हिमालय प्रदेशामध्ये, आणि त्यामुळं हिमालयाच्या डोंगरात तप केल्यामुळं अंबिका टेकडीवर तप केल्यामुळं अंबिका असं मुलीचं नाव ठेवलं। आणि त्यावेळेला नामकरण साजरं झालेलं आहे। काय होतंय आपण सांगून द्या।
अंबिका बाळ काळाची काळ मोठी होऊ लागली। लाकडाचा ढीग पेटवून इस्त्यात खेळू लागली।
अंबिका बाळ काळाची काळ मोठी होऊ लागलेली आहे। केळीच्या कमळाप्रमाणे तिची वाढ होऊ लागलेली आहे।
बरोबर।
आणि तिचा खेळ कसा होता? आताच्या पुरींचा खेळ, कोयपाट खेळणे, झिम्मा खेळणे, फुगडी खेळणे। पण हिचा खेळ काय होता? लाकडाचा ढिगारा जमा करायचा,
पेटवून द्यायचा,
त्याचा आहार करायचा,
बरोबर
इस्तू तयार करायचं आणि त्यात खेळायचं।
अरे बापरे,
आई बापाला काळजी वाटू लागली। कधी मुलगी भाजल तपास लागणार नाही
बरोबर
असं वाटत होतं, पण ती आदि माया शक्ती तिला कुठलं पोळणार आहे
बरोबर आहे।
म्हणून पुढे काय होतंय
सांगून द्या।
काळजी लागली राजा राणीला, अंबिका झाली उपवर। गावोगावी पत्र पाठवून शोधी तिवर सुंदर।
आई वडिलांना काळजी लागलेली आहे। आपली मुलगी मोठी होत आहे, उपर होत आहे
बरोबर।
त्यावेळेला पूर्वी कसं होतं 12 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची कन्या ही लग्नाला योग्य होती। आता मुलगी आहे 18 वर्षाची आणि मुलगा आहे 21 वर्षाचा। पण त्यावेळेला लहानपणी लग्न गोड दिसायचं। म्हणून आई वडिलांना काळजी लागलेली
की
ह्या सुंदर मुलीला तिच्या मनाजोगा तिला शोभला असा वर कुठं मिळेल। गावोगावू देशाला पत्र पाठवून त्याचा शोध घेऊ लागलेले आहेत। पुढे काय होतंय
सांगून द्या।
देशोदेशीचे राजे महाराजे आले सारे लग्नाला। अंबिकाच्या लग्नाची पत्रिका गेली लंकापती रावणाला।
गोंधळी बुवा,
काय म्हणता गोंधळी बुवा?
देशोदेशीचे राजे
हा
महाराजे
हा
आणि त्यांचे सुपुत्र
सुपुत्र
सगळे गोळा झाले
गोळा झाले.
कारण का? अंबिकाच्या लग्नाची पत्रिका सर्वांना मिळाली होती आणि लंकापती रावणाला सुद्धा ती पत्रिका मिळाली होती. त्याला फार आनंद झाला. ही सुंदर स्त्री आपल्यालाच मिळणार. तिचा काही पण असू द्या, तो मी पूर्ण करीन अशा आविर्भावामध्ये
हा
रावण सुद्धा लग्नाला निघालेला आहे. पुढे काय होतंय
सांगून द्या.
अंबिका बागेत फुल तोडती, दृष्टी पडली रावणाला. वेडा पिसा होऊन रावण मागे तिच्या पळू लागला.
काय म्हणता गोंधळी बुवा?
अंबिका नावाची बाग होती.
त्या
पद्माक्ष राजानं मुलीच्या नावानं बाग लावलेली होती.
बर.
आणि त्या बागेमध्ये अंबिका फुलं तोडायला मैत्रिणी बरोबर गेली होती. आणि फुलं तोडत असताना
हा
रावणाचा लवाजमा त्याच दिशेने आला. आणि रावणाने त्या सुंदर अंबिकाला पाहिल्याबरोबर
हा
वेडा पिसा होऊन तिच्या माग पळू लागला. ती अंबिका म्हणते, हा कोण ग बाई, एवढा मोठा धिप्पाड माणूस आणि माझ्या मागे का पळत असावा?
बरोबर आहे.
म्हणून ती पुढे पळत आहे
हा
आणि तो रावण तिच्या मागे पळत आहे. पुढे काय होतंय आपण सांगून द्या.
केस लोळती अंबिका पळती, पाहून दश मुंडाला. ऋषी मुनी आश्रामी गेली, उडी घेती यज्ञ कुंडाला.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
केस भुईला लोळत आहेत. ताच पर्यंत केस होती.
बर.
आताच्या महिलांची केस त्यात लब्बर सुद्धा बसत नाही.
सुपारी एवढा बुचुडा.
हा लय अवघड गणित आहे. मग ताचे पर्यंत केस होती.
ती पुढे पळत होती.
आणि दशानन रावण तिच्या पाठीमागे पळत होता. पळता एका ऋषीच्या आश्रमामध्ये गेली.
हा
आणि यज्ञ चालू होता. सतत तुपाची धार पडत होती. का? तर या सृष्टीला, या जगाला, या जीवाला सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून ऋषी मुनी तप करत होते, यज्ञ करत होते. आता सगळं दान पुण्य यज्ञ याग सगळं बुडून गेलेलं आहे. आणि तिथे यज्ञ चालू होता.
रावण मग पळत गेला, अग्नी विझवू लागला. मेली लाडकी म्हणून माती, रावण घाली तो मुखाला.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
रावण माग पळू लागलेला आहे. पळत तो ऋषी आश्रमात गेला आणि अग्नी विझवू लागला. कशी मेलीस ग बाई,
हा
माझे लाडके,
हा
माझे प्रिये,
बरोबर
हे शब्द बोलू लागला आणि तोंडात माती घालून तो रडायला लागलेला आहे. पुढे काय होतंय
सांगून द्या.
यज्ञ कुंड उखरू लागला, तीन रत्न घावली त्याला. रत्न लावून डोळ्याला, रावण लागला रडायला.
रावण वेडा पिसा झाला. यज्ञ कुंड उकरू लागला. आणि यज्ञ कुंड उकरीत असताना त्यात तीन रत्न सापडले.
ते
रावणानं डोळ्याला लावले. आणि बारक्या लेकरासारखा मोठमोठ्यानं ओक्सा बोक्सा रडू लागला. आणि पुढे काय होतंय
सांगून द्या.
राजवस्त्रात रत्न बांधून रावण गेला लंकेला. रत्न ठेवली पेटीला, राखण ठेवले राक्षिणीला.
गोंधळी बुवा
राजवस्त्रात रत्न बांधली आणि रावण लंकेला गेला. रत्न त्यांनी एका पेटीमध्ये ठेवली आणि पेटीला राकाने एक राक्षिण ठेवली. तिचं नाव आहे सुर्पणखा. आणि पुढे काय होतंय आपण सांगून द्या.
अंबिका त्याच्या आठवणीनं लंकापती बेचैन झाला, लंकापती बेचैन झाला. वेळ काढून अधून मधून पेटीत जातो पायाला.
काय म्हणता गोंधळी बुवा?
अंबिकाच्या आठवणीनं लंकापती रावण बेचैन झालेला आहे,
बेचैन झालेला आहे.
आणि अधून मधून वेळ काढून कचरी संपल्याच्या नंतर तो राजवाड्यात जात असे,
जात असे.
आणि ज्या पेटीत रत्न ठेवले ते वारंवार उघडून बघत असे,
बघत असे.
आणि ह्या जाणे येण्याच्या काळामध्ये मंदोदरीला संशय आला,
संशय आला.
आणि तिनं काय केलं,
काय केलं
सांगूया,
सांगून द्या.
संशयाला मंदोदरीला विचारू लागली पतीला, विचारू लागली पतीला. हट्ट माझा पूर्वाधनी काय दडवलंय पेटीला.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी बुवा?
त्या पतिव्रता मंदोदरीला संशय आलेला आहे,
संशय आलेला आहे.
काहीतरी आपली नजर चुकवून रावण आपले पती
बरोबर
काहीतरी पाहायला जात आहेत,
जात आहे.
एका पेटीमध्ये काहीतरी ठेवलेलं आहे,
ठेवलेलं आहे.
तिच्या लक्षात आलं आणि ती म्हणती धनी माझा हट्ट पूर्वा,
हट्ट पूर्वा.
ती म्हणला लाडके काय हवा आहे
बरोबर,
बाकी काही नको, मला सोन्याची लंका दिली. तुम्ही एवढं राजवैभव दिलं पण अजून परस्पर जर काही गोष्ट तुम्ही केली असेल तर त्या पेटीत काय ठेवलंय तेवढं दाखवा,
दाखवा.
असं म्हटल्यावर रावणाचा नईला झाला,
नईला झाला.
आणि तो त्या मंदोदरीला पेटीत काय आहे ती दाखवायला पेटीकडे घेऊन गेला. पुढे काय होतंय,
काय होतंय
ऐकूया,
सांगा बर.
पेटी खोलून पाहू लागली आता दिसलं बाळतान, आता दिसलं बाळतान. मंदोदरीला दिसू लागली जशी भडकली आगीन.
काय म्हणता गोंधळी बुवा?
पेटी खोलून बघितली त्या मंदोदरीनं,
मंदोदरीनं.
तर तिला आत बाळ तान दिसलं. आता काय करावं म्हणली या नवऱ्याला. 80,000 बायका आहेत
बरोबर,
1,00,000 मुलं आहेत,
मुलं आहेत,
1,25,000 नातुंड आहेत,
नातुंड आहेत.
चांदी सोन्याची रुपयाची अशी कितीतरी घरं आहेत
बरोबर.
इतका असून सुद्धा कोणाचं तरी लेकरू याच्यात आणून ठेवलंय म्हणजे किती लाडकी बायको असावी,
किती लाडकी बायको असं.
मंदोदरीनं अंतर्ज्ञानानं पाहिलं
बर,
तर ती लेकरू नसून,
लेकरू नसून
ती एक अग्नीचा गोळा होता आणि आपल्या लंकेचा नाश करणार आहे
बरोबर.
अशा गोष्टी तिला दिसू लागल्या,
दिसू लागल्या.
मंदोदरी महापतिव्रता होती
बरोबर.
ती म्हणते हे अग्नीचं झाड लंकेला कशाला आणलं,
कशाला आणलं.
हे होतं तिथं नेहून ठेवा,
ठेवा.
असं म्हणताच पुढं काय झालं,
काय झालं
सांगूया,
सांगून द्या.
रावणानं पेटी नेली नौकरा करवी वनात, नौकरा करवी वनात. नौकर गेले अंधारात मिथिला नगरीच्या रानात.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गोंधळी?
रावणानं ती पेटी नौकरा करवी लांब डोंगरात जंगलात नेहून ठेवायला सांगितली,
सांगितली.
नौकरा अंधारात मिथिला नगरीत गेले,
गेले.
आणि मिथिला नगरीच्या शिवारामध्ये जनक राजाच्या शेतात ती पेटी पुरली,
पुरली.
आणि नौकर लगबगीनं माघारी आले,
आले.
पुढे सकाळी काय झालं,
काय झालं
सांगूया,
सांगून द्या.
जनक राजाचा नांगर चालतो मिथिला नगरीच्या वड्याला, मिथिला नगरीच्या वड्याला. अशी सापडली पेटी जनक राजाच्या गड्याला.
का हो गोंधळी बुवा?
काय म्हणता गो?
जनक राजाचा नांगर मिथिला नगरीला चालत होता,
चालत होता.
शेतातल्या वड्यात नांगर चालत होता आणि नांगराला पीठी अडकली,
पीठी अडकली.
आणि ती पीठी गड्याने उकरून पाहिली,
उकरून पाहिली.
आता म्हणले ह्याच्यात धन असणार,
धन असणार.
चार चौघ गडी म्हणत होते आपण वाटून घेऊ,
वाटून घेऊ.
पण काही इमानदार माणसं होती जीवाला जीव देणारी, ती राजाकडे गेली,
गेली.
आणि सांगितलं तुमच्या शेतात पेटी सापडली,
पेटी सापडली.
आम्ही कामाला आहोत, तुमचं धन तुम्हाला लकलाभ,
लकलाभ.
म्हणून राजा बघायला गेला
बर
आणि पेटी उघडून पाहिली
बर,
तर त्या दिव्य बालक चंद्राला म्हणती उगवू नको आणि सूर्याला म्हणती मावळू नको,
बरोबर आहे,
अशा प्रकारचं स्वरूप त्या बालकाचं दिसू लागलं आणि काय झालं सांगूया
सांगून द्या।
नहुते हो पुत्र फळ राजा जनकाच्या वशी, राजा जनकाच्या वशी अशी सापडली सीता पेटी नांगराच्या ताशी।
त्या जनक राजाला पोटी पुत्रफळ नव्हतं,
पुत्रफळ नव्हतं
आणि त्यामुळे पेटी सापडली। तो दुःखी होता पण पेटी उघडून बघितली
बघितली
त्याला आनंद झाला।
आनंद झाला
त्याचं कारण काय? त्या पेटीमध्ये सुंदर असं बालक होत,
बालक होत,
ते बालक बघितल्यावर जनकाला आनंद झाला,
आनंद झाला
आणि शेतात सापडली म्हणून तिचं नाव काय ठेवलं?
नाव काय ठेवलं?
सीता।
सीता,
सीता असं नाव ठेवलं।
बर।
आणि त्यावेळेला तिला घरी घेऊन गेले,
घरी घेऊन गेले
आणि तिचं संगोपन केलं।
बर बर।
पुढे तिचं लग्न रामा बरोबर होतय, म्हणून कर्तव्य सांगायचा कसा?
सांगायचा कसा?
कसा बर।
आदी माया अंबिका सीता माई एकच आहे अवतार, एकच आहे अवतार, सुरडी गावचा मनोज दास शास्त्र आधारे गाणार।
आदि माया अंबिका आणि सीतामाई हा एकच अवतार आहे,
एकच अवतार आहे,
सुरडी गावचे मनोज दास,
मनोज दास
शास्त्र आधारे गातात,
गातात
आणि ह्याचे कवी कोण आहेत?
कोण आहेत
सांगूया?
सांगा बर।
नात बाबा नतवन केलं थांबत नाही कुणी थरकाला, थांबत नाही कुणी थरकाला, या कवितेला खोट म्हणाल तर बिनघुरी जासाल नरकाला।
हो गोंधळी बुवा,
काय म्हणता गोंधळी बुवा?
सुरडीचे नात बाबा गवळी हे या कवितेचे कवी आहेत,
कवी आहेत,
त्यांचा अभ्यास पूर्ण आहे,
पूर्ण आहे,
त्यांच्या थरकाला कुणी थांबत नाही,
कुणी थांबत नाही,
पण त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे,
आहे
आणि साक्षांत भैरवनाथ मला प्रसन्न आहे,
आहे बर का?
महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे
बर,
आई जगदंबा प्रसन्न आहे,
आहे।
ही कविता या ठिकाणी गायलेली आहे
बरोबर,
यात एकही शब्द खोटा नाही। जर कुणी म्हणाल की यात खोटी कविता आहे तर तो व्यक्ती पापी होईल आणि नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही।
खराय बर का?
म्हणून पुढील प्रकार सांगायचा कसा?
सांगा कसा।
भैरी देवाचा सुरडी गावाचा जगात वाजतोय डंका, जगात वाजतोय डंका, अंशा मनशा इच्छा वासना सोडा कल्पना निशंका।
म्हणता गोंधळी बुवा?
भैरवनाथ देवस्थान जागृत व पवित्र आहे,
पवित्र आहे,
नवसाला पावणारा देव आहे,
देव आहे
आणि या सुरडी गावचं ते कुलदैवत आहे
बरोबर।
या गावाचं नाव संपूर्ण जगात झालेलं आहे
बरोबर।
कारण का? 2019 वॉटर कप स्पर्धेचा कप आपल्या सुरडी गावानं जिंकलेला आहे,
जिंकलेला आहे
आणि अगोदरच स्वर सम्राट मनोज भडकवाड यांच्या या गाण्यानं, गेंदन फुलानं व त्यांच्या कवितेनं संपूर्ण गावामध्ये, नवे नवे संपूर्ण जगामध्ये हे गाव गाजलेलं आहे। त्यामुळं शंका मनात न धरता ही कथा खरी आहे असं समजावं,
बरोबर आहे
असं श्रोते सज्जनांना विनंती करतो।
आहा,
वाकी चाळाचा कुणाल बाळाचा आवाज मनात लय भरला, आवाज मनात लय भरला, हात जोडी तो श्रोते माय बापाला कथा ऐकावी पामरला।
कथेचा शेवट झालेला आहे,
शेवट झालेला आहे,
एकांदा शब्द चुकीचा गेला तरी माफी असावी,
माफी असावी
म्हणून ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे। श्रोते सज्जनांना विनंती आहे,
विनंती आहे।